आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर करायच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. युनेस्कोमधले भारताचे प्रतिनिधी विशाल शर्मा आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण संघ ठरले छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्काराचे पहिले मानकरी. मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या 14,000 पुरुषांना पैसे परत करण्याची राज्य सरकारची नोटीस. आणि जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन. राज्य सरकारनं एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर करायच्या सुधारित धोरणाला मंजुरी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरणालाही सरकारनं मान्यता दिली आहे. कुष्ठरुग्णांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांचं अनुदान प्रतिरुग्ण 2,000 वरून 6,000 रुपये करायलाही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्य सरकारनं यंदाचा छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार युनेस्कोमधले भारताचे प्रतिनिधी विशाल शर्मा आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण संघाला जाहीर केला आहे. 3 लाख रुपये, मानचिन्ह, प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. हे या पुरस्काराचं पहिलंच वर्ष आहे. ऐतिहासिक वारसास्थळांचं जतन संवर्धन करणाऱ्या आणि जागतिक स्तरावर त्यांची ओळख निर्माण करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा मिळवून देण्याच्या कामात विशाल शर्मा यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. रालोआ म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीत झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्यासह रालोआचे इतर खासदार यावेळी उपस्थित होते. ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव यशस्वीपणे राबवल्याबद्दल प्रधानमंत्री मोदी यांचं या बैठकीत अभिनंदन करण्यात आलं. सशस्त्र दलांच्या वचनबद्धतेचं कौतुक करणारा ठरावही सर्व खासदारांनी मंजूर केला. तसंच पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी ही विरोधकांची चूक होती असं भाष्य प्रधानमंत्र्यांनी भाषणात केलं. हर घर तिरंगा, राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट आणि राष्ट्रीय अंतराळ दिन 23 ऑगस्ट हे दिवस साजरे करावे असं त्यांनी खासदारांना सांगितलं. दरवर्षीप्रमाणेच यंदाही येत्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात येणार आहे. सर्वांनी तिरंगा ध्वज फडकवावा, त्यासोबतचा आपला सेल्फी हरघरतिरंगा.com या संकेतस्थळावर अपलोड करावा असं आवाहन सरकारनं केलं आहे. या मोहिमेसाठी कार्यकर्ता म्हणून नोंदणी गेल्या शनिवारपासून सुरू झाली असल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी मठातली महादेवी हत्तीण परत आणावी ही जनभावना लक्षात घेत राज्य शासन यासंदर्भात स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. महादेवी हत्तीणीच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य शासन या प्रकरणात पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं. नांदणी मठानं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी असंही मुख्यमंत्री म्हणाले. हत्तीणीची निगा राखण्यासाठी राज्य सरकार डॉक्टरचा समावेश असलेलं एक पथक तयार करेल. या प्रकरणात नागरिकांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं. कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत मुंबई महापालिकेनं कबूतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. कबूतरांसाठी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांची उपासमार होऊ नये याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मुंबई महापालिकेला पक्षीगृह उभारण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या 14,000 पुरुषांना पैसे परत करण्याची नोटीस राज्य सरकारनं पाठवली आहे. महिनाभरात पैसे परत केले नाहीत तर गुन्हा दाखल करण्याचा इशारा सरकारनं त्यांना नोटीशीद्वारे दिला आहे. योजना सुरू झाल्यापासून सुमारे 21.5 कोटी रुपये या पुरुषांच्या खात्यात जमा झाले आहेत. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI वरून केल्या जाणाऱ्या दैनंदिन व्यवहारांनी पहिल्यांदाच 70 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार 2 ऑगस्ट रोजी UPI व्यवहारांची संख्या सुमारे 70 कोटी 70 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या 2 वर्षात युपीआय व्यवहारांची दैनंदिन संख्या दुपटीनं वाढली असली तरी एकूण व्यवहारांच्या रकमेच्या वाढीचा वेग गेल्या वर्षीच्या तुलनेत मंदावला आहे. केंद्र सरकारनं युपीआयच्या माध्यमातून दररोज 100 कोटी व्यवहारांचं लक्ष्य ठेवलं असून ते पुढील वर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात युपीआय प्रणालीनं सुमारे 1,950 कोटी व्यवहार नोंदवले असून त्यांची एकूण किंमत 25 लाख कोटी रुपयांहून अधिक होती. सध्या भारतात 85% व्यवहार हे युपीआयच्या माध्यमातून होतात तर जगभरातील एकूण रिअल टाईम डिजिटल व्यवहारांपैकी सुमारे 50% व्यवहार हे युपीआयद्वारे केले जातात. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात जनावरांमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांच्या लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. लंपी आजार संसर्गजन्य असल्यानं त्याच्या प्रतिबंधासाठी सर्व पशुपालकांनी जनावरांचं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं आज प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. नवी दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. संविधानाचं 370वं कलम रद्द करून जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याची कारवाई सत्यपाल मलिक यांच्या कार्यकाळात झाली होती. मलिक यांच्या राजकीय कारकिर्दीला 1974 उत्तर प्रदेश विधानसभेतून प्रारंभ झाला. त्यानंतर त्यांनी अनेकदा राज्यसभेत उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व केलं. लोकसभेत ते अलीगड मतदारसंघातून जनता दलाच्या तिकीटावर निवडून गेले होते. बिहार, ओदिशा, गोवा आणि मेघालयचं राज्यपालपदही त्यांनी भूषवलं होतं. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री शिबू सोरेन यांच्या पार्थिवावर आज रांची इथे अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. अनेक मान्यवरांनी आणि जनसामान्यांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत इंग्लंडबरोबर साधलेल्या गुणांच्या बरोबरीमुळे भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत 3र्या स्थानावर पोहोचला आहे. ओव्हल इथे झालेल्या या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड गुणतालिकेत 3र्या स्थानावर होता. काल झालेल्या मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात भारतानं इंग्लंडवर विजय मिळवत 2-2 अशी बरोबरी साधली. 5 गडी बाद करणारा मोहम्मद सिराज हा सामनावीर ठरला. शुभमन गिल आणि हॅरी ब्रूक हे दोघं मालिकावीर ठरले. या विजयामुळे भारताच्या खात्यात 12 गुणांची भर पडली असून भारतीय संघ आता 3र्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ या गुणतालिकेत आघाडीवर आहे. प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविच याने सिनसिनाटी टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत वैद्यकीय कारणांमुळे माघार घेतल्यानंतर जोकोविच प्रथमच हार्डकोर्ट प्रकाराच्या या स्पर्धेत सहभागी होणार होता. मात्र आता तो थेट येत्या 24 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत खेळणार आहे. दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी असलेली मंत्रालयांची कार्यालयं एका ठिकाणी आणून कार्यक्षमता नवोन्मेष वाढवण्यासाठी कर्तव्य भवनाची रचना करण्यात आल्याचं केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विभाग मंत्री मनोहर लाल यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. उद्या दुपारी 3 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कर्तव्य भवनाचं उद्घाटन करणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर करायच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. युनेस्कोमधले भारताचे प्रतिनिधी विशाल शर्मा आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण संघ ठरले. छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्काराचे पहिले मानकरी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या 14,000 पुरुषांना पैसे परत करण्याची राज्य सरकारची नोटीस. आणि जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.